आयबीएस अवेअरनेस मंचच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत काळे पुण्याहून. डॉक्टर, आयबीएस म्हणजे काय?
आयबीएस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. हा पचन संस्थेमध्ये थोडंसं इरिटेशन अर्थात गडबड किंवा थोडासा बिघाड झालाय हाच त्याचा अर्थ. आयबीएस चे मुख्य लक्षण म्हणजे पोटात दुखणे हे महत्वाचं लक्षण आहे. पण त्याच्यासोबतच जुलाब, बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे किंवा दोन्ही अदलून बदलून होणे किंवा गॅसेस होणे ही त्याची मुख्य लक्षणं आहे.
आयबीएस होण्याची शक्यता कोणामध्ये सगळ्यात जास्त असते?
आयबीएस युजली यंग लोकांमध्ये जास्त कॉमन आहे. मानसिक तणाव ज्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांच्यामध्येही आयबीएस जास्त बघितलं जातं. ज्यांच्यात स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशनचे प्रमाण जास्त आहे. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आपलं आजकालची लाईफस्टाईल, की ज्याच्यात डाएट तर इरेग्युलर टायमिंग, वेळीअवेळी जेवणं, जेवणात फायबर कमी असणं, कधी इन्फेक्शन झालं आतड्यांचं तर त्याने सुद्धा आयबीएस फिगर होऊ शकतो.
डॉक्टर, आयबीएसची ट्रीटमेंट काय आहे?
आयबीएसची ट्रीटमेंट ही पेशंटच्या लक्षणानुसार असते. जर जुलाब होत असेल तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. पोटदुखी महत्वाचं लक्षण असेल तर त्यानुसार. पण एक ओव्हरऑल हॉलिस्टिक अप्रोच हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे आयबीएस मध्ये.
इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय झायडस हेल्थकेअर लिमिटेड.